महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झाला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. सात धर्माचा शत्रू नव्हता तो, आता दिन तुम्हाला असावा मुजरा आमचा आणि किल्ल्यांच्या या श्रीमंता.
Yeah.